आकाशवाणी नागपूर मेधा नांदेडकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना आणि हवामान आधारित पीक विमा योजनेला मुदतवाढ, केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. नववर्षाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली दौऱ्यात अनेक विकासकामांचं केलं लोकार्पण. राज्यात भरडधान्य खरेदी अंतर्गत किमान आधारभूत किंमत खरेदीसाठी ऑनलाईन शेतकरी नोंदणीची मुदत येत्या 25 जानेवारीपर्यंत वाढवली. आणि विदर्भ साहित्य संघाचे राज्यस्तरीय आणि वाङ्मय पुरस्कार जाहीर, येत्या 14 जानेवारी रोजी विदर्भ साहित्य संघाच्या वर्धापन दिनी होणार वितरण. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळानं आज प्रधानमंत्री पीक विमा योजना आणि पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना 2025-26 पर्यंत सुरू ठेवायला मंजुरी दिली. योजनेच्या 2021-22 ते 2025-26 या काळासाठी एकूण 69,515 कोटी खर्चालाही केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. या निर्णयामुळे 2025-26 पर्यंत देशभरातील शेतकऱ्यांना आकस्मिक नैसर्गिक आपत्तींमुळे उद्भवणाऱ्या जोखमीपासून पिकाचं संरक्षण करायला मदत होईल. शेतकऱ्यांना परवडणाऱ्या किमतीत डीएपी खताची शाश्वत उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी 1 जानेवारी 2025 पासून एनबीएस अनुदानाव्यतिरिक्त डाय अमोनियम फॉस्फेटसाठी पुढील आदेश येईपर्यंत विशेष पॅकेज देण्याच्या निर्णयाला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. डीएपी म्हणजेच डाय अमोनियम फॉस्फेट या खताचं एका वेळेचं विशेष पॅकेज देण्याचा निर्णय घेण्यात आला. देशासह जगभरात नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत केलं जात असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भारताच्या दैदिप्यमान, सर्वसमावेशक आणि शाश्वत भविष्यासाठी एकजुटीनं कार्य करण्याच्या वचनबद्धतेला आपण पुन्हा एकदा उजाळा देऊया असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. तर नवीन वर्षात सर्व देशवासियांना उत्तम आरोग्य, समृद्धी, नवनवीन संधी, यश आणि आनंद मिळो अशी शुभकामना पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे. सामाजिक विषमता दूर करून समतावादी समाज निर्माण करण्यासाठी आपण सतत प्रयत्नशील राहूया असं राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातल्या जनतेला नववर्षाच्या शुभेच्छा देताना महाराष्ट्र आता थांबणार नाही असा संकल्प केला आहे. आज नववर्षाच्या सुरुवातीला गडचिरोली इथं अनेक विकास कामांचं भूमिपूजन तसंच लोकार्पण करण्यात आलं. आपल्या एकदिवसीय दौऱ्यात देवेंद्र फडणवीस यांनी आधी गर्देवाडा ते अहेरी बससेवेचा प्रारंभ केला. सुमारे 77 वर्षांनंतर इथं बससेवा चालू झाली असल्याचं त्यांनी सांगितलं. यानंतर त्यांनी पेनगुंडा या चेकपोस्टचं उद्घाटन केलं. याच पोस्टमुळे छत्तीसगड राज्याशी गडचिरोलीचा संपर्क स्थापित होणार आहे. यानंतर लॉईड मेटल कंपनीच्या विविध विभागांचं उद्घाटन त्यांनी केलं. याप्रसंगी बोलताना त्यांनी सांगितलं की या प्रकल्पामुळे रोजगार निर्मिती होऊन या भागात परिवर्तन होईल.
ज्या भागामध्ये माओवाद्यांचा मोठ्या प्रमाणात डॉमिनन्स होता, आता तिथे आपला डॉमिनन्स तयार झालेला आहे आणि सगळ्या प्रकारे लोकांनी माओवादाला नाकारलेला आहे. 12 गावांनी ठराव करून माओवाद्यांना राशन पाणी नाकारलं. त्यांनी जे आयडी लावले होते ते सगळे पोलिसांकडे जमा केले आहेत. त्यामुळे एक नवीन पहाट ही या ठिकाणी गडचिरोली जिल्ह्यामध्ये तयार झालेली आहे. जे मी सारखं सांगायचो की ह्याला महाराष्ट्राचा शेवटचा जिल्हा म्हणू नका, हे महाराष्ट्राचं प्रवेशद्वार आहे, हा पहिला जिल्हा आहे. तसं ट्रान्सफॉर्मेशन आम्ही सुरू केलंय आणि मला विशेष आनंद आहे. कोनसरीचा हा जो प्रकल्प ज्याचं भूमिपूजन मुख्यमंत्री असताना मी केलं होतं, आता त्याच्या पहिल्या फेजचं उद्घाटन या ठिकाणी करतोय. अनेक प्रकल्पांचं आज उद्घाटन भूमिपूजन होत आहे. 10,000 लोकांना रोजगार मिळालाय. 5,000 अजून 10 महिन्यामध्ये काम पूर्ण झाल्यानंतर रोजगार त्या ठिकाणी मिळणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लॉईड्स मेटलच्या लॉईड्स राज विद्यानिकेतन, CBSE शाळा, लॉईड्स काली अम्माल मेमोरियल हॉस्पिटल, फॅमिली क्वार्टर्स, कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र, पोलीस ऑफिसर फॅमिली क्वार्टर्स, जिमखाना आणि बालोद्यान या विविध उपक्रमांचं उद्घाटन रिमोटच्या सहाय्यानं करण्यात आलं. त्यानंतर फडणवीस यांनी गडचिरोली पोलीस दलातील C-60 जवानांचा सुद्धा सत्कार केला. पुण्याजवळ कोरेगाव भीमा या ठिकाणी आज 207व्या शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभाचं दर्शन घ्यायला हजारो जण जमले आहेत. शहर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आज शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभास अभिवादन केलं. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही आज भीमा कोरेगाव इथल्या विजयस्तंभाला अभिवादन केलं. विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी हजारो लोकांची उपस्थिती हा संघर्ष जिवंत असल्याचं निदर्शक आहे असं ते यावेळी म्हणाले. आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाच्या जागतिक स्पर्धेत महाराष्ट्रानं दिशादर्शक व्हावं यासाठी राज्याचं पहिलं एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण तयार करा असे निर्देश माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार यांनी आज विभागाला दिले. आज झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. मार्च 2024 सुरू करण्यात आलेल्या इंडिया एआय मिशन अंतर्गत देशभरात एआय क्षमता वाढवण्यासाठी 10,372 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना विद्वत्तायुक्त संशोधन लेख आणि पत्रिका प्रकाशनांमधलं ज्ञान सहज उपलब्ध व्हावं या उद्देशानं आखण्यात आलेल्या वन नेशन वन सबस्क्रिप्शन योजनेला आजपासून प्रारंभ झाला. यामुळे सरकारी अनुदान असलेल्या शैक्षणिक संस्था विद्यापीठ आणि भारतीय तंत्रज्ञान संस्थेतल्या देशभरातल्या सुमारे 1,80,00,000 विद्यार्थ्यांना जगभरातल्या उच्च दर्जाच्या नियतकालिकांमध्ये उपलब्ध असलेल्या ज्ञानाचं भांडार खुलं होईल. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. राज्यात भरड धान्य खरेदी अंतर्गत किमान आधारभूत किंमत खरेदीसाठी ऑनलाईन शेतकरी नोंदणीची मुदत येत्या 15 जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे सर्व धान उत्पादक शेतकऱ्यांनी लवकरात लवकर नजीकच्या केंद्रामधून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी असं आवाहन अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी केलं आहे. केंद्र सरकार आणि राज्य शासनाच्या लोककल्याणकारी योजना प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचाव्यात यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. सर्वसामान्यांना अधिकाधिक योजनांचा लाभ व्हावा यादृष्टीनं मुख्यमंत्री तीर्थदर्शन यात्रा ही अनेक गोरगरिबांना आपल्या इच्छांची पूर्ती करणारी यात्रा म्हणून महत्वाची आहे. यादृष्टीनं विचार करून कोराडी महालक्ष्मी जगदंबा संस्थेच्या वतीनं महालक्ष्मी ते अयोध्या तीर्थयात्रेचा आज प्रारंभ करण्यात आला. पहिल्याच यात्रेत लाडक्या बहिणींना अयोध्या येथील तीर्थदर्शनाचा लाभ होत असल्याचा मनस्वी आनंद आहे असं प्रतिपादन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याप्रसंगी बोलताना केलं. वातानुकूलित बसद्वारे सुमारे 54 महिला यात्रेकरूंना यातून प्रवास करण्याची संधी मिळाली. उच्च आणि तंत्रशिक्षण विभागातर्फे वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रम आजपासून राज्यभर 1 ते 15 जानेवारी या कालावधीपर्यंत राबवण्यात येत आहे. या पंधरवड्यादरम्यान सिव्हिल लाईन परिसरातील शासकीय विभागीय ग्रंथालयात ग्रंथ प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण विभागानं 20 डिसेंबर 2024 रोजी शासन निर्णय निर्गमित करून या विभागाच्या अधिपत्याखालील राज्यातील विद्यापीठं महाविद्यालयं सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये हा अभिनव उपक्रम राबवण्याचं जाहीर केलं आहे. विदर्भ साहित्य संघाच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या वाङ्मय पुरस्कारांची काल घोषणा करण्यात आली. येत्या 14 जानेवारी रोजी विदर्भ साहित्य संघाच्या वर्धापन दिन समारंभात सन्माननीय पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त साहित्यिकांना हे वाङ्मय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. विदर्भ साहित्य संघाकडे जून ते जुलै 2023-24 या काळात प्रकाशित झालेल्या साहित्यकृतींमधून विदर्भातील प्रसिद्ध लेखकांसह नवोदित लेखकांच्या पुस्तकांना पुरस्कृत करण्यात येत आहे. तसंच 5 राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात येत आहेत. राज्यस्तरीय विदर्भ साहित्य संघ अनुवाद पुरस्कार दीपक घारे यांच्या सय्यद हैदर रक्षा या पुस्तकाला प्राप्त झाला आहे. राज्यस्तरीय आशा सावदेकर स्मृती साहित्य समीक्षा पुरस्कार श्रीनिवास हेमाडे यांच्या तत्वभान या ग्रंथाला बहाल करण्यात येणार आहे. राज्यस्तरीय कविवर्य श्रीधर शनवारे स्मृती पुरस्कार घेतलाय स्टेअरिंग हाती या डॉ पद्मरेखा धनकर यांच्या कविता संग्रहाला प्राप्त झाला. डॉ मागो देशमुख स्मृती राज्यस्तरीय संत साहित्य लेखन पुरस्कार डॉ अलका चिडगोपकर यांच्या मध्ययुगीन मराठी संत कवयित्रींची काव्यधारा ग्रंथास प्राप्त झाला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. प्रधानमंत्री पीक विमा योजना आणि हवामान आधारित पीक विमा योजनेला मुदतवाढ केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. नववर्षाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली दौऱ्यात अनेक विकास कामांचं केलं लोकार्पण. राज्यात भरडधान्य खरेदी अंतर्गत किमान आधारभूत किंमत खरेदीसाठी ऑनलाईन शेतकरी नोंदणीची मुदत येत्या 15 जानेवारीपर्यंत वाढवली आणि विदर्भ साहित्य संघाचे राज्यस्तरीय आणि वाङ्मय पुरस्कार जाहीर. येत्या 14 जानेवारी रोजी विदर्भ साहित्य संघाच्या वर्धापनदिनी होणार वितरण. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.